आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अंगोला भेटीत संरक्षण, मत्स्य व्यवसाय आदी विषयांवर सामंजस्य करार. पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातर्फे तेल आणि वायू क्षेत्रातील अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन आणि 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान अमरावतीत रंगणार महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह. आता सविस्तर बातम्या. अंगोलाचे राष्ट्रपती जोआ लॉरेन्को आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यात लुआंडा येथील राष्ट्रपती भवनात आज द्विपक्षीय चर्चा पूर्ण झाली. त्यासंदर्भात मत्स्य व्यवसाय, संरक्षण आदी विषयांशी संबंधित सामंजस्य करार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांचं सन्मानपूर्वक औपचारिक स्वागत करण्यात आलं. भारत अंगोला द्विपक्षीय संबंधांना 40 वर्ष होत असून आतापर्यंतची भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच अंगोला भेट आहे.
लुआंडा अंगोला इथं भारत अंगोला प्रतिनिधी स्तरावरील चर्चा पार पडल्या. भारत आणि अंगोला यांच्यात मत्स्यपालन, जलसंपदा आणि वाणिज्य विषयक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच हवाई सेवा करार पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. अंगोलाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स आणि ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्समध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून भारतानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या करारांमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक आणि पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
उत्तराखंड राज्याचा आज 25वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहरादून इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन, उत्तराखंडमधल्या 8,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. तसंच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 28,000 जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 62,000 कोटी रुपये हस्तांतरित केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी येथील जमीन व्यवहार प्रकरणातील कुलमुक्त्याधारक शीतल किसनचंद तेजवानी हिनं परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र तेजवानी पसार झाल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. या दोन्ही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमोडिया कंपनीचा बोपोडीतील आणखी एक जमीन व्यवहार उघडकीस आला. बोपोडी आणि कोरेगाव पार्क या दोन्ही प्रकरणात तेजवानी हिच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटानं 40 स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अभिनेते, मराठा चेहरे आणि आक्रमक नेते यांचा समावेश आहे. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकात ठाकरे गटाला कमीत कमी 150 अधिक जागा मिळवून देण्याचं लक्ष्य ठरवण्यात आलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातर्फे तेल आणि वायू क्षेत्रातील अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन दिनांक 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या तेल उद्योग सुरक्षा संचालनालय यांच्या सहकार्यानं होणाऱ्या या कार्यशाळेत देशभरातील राष्ट्रीय तेल कंपन्या, नियामक संस्था, राज्य अग्निशमन सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचे 100+ प्रतिनिधी आणि 20 विषयतज्ञ सहभागी होणार आहेत. एनएफएससीच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेला गृह मंत्रालयाचे अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक सुनील कुमार झा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. 2 दिवसांच्या या कार्यशाळेत अपस्ट्रीम, मिडस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम ऑपरेशन्समधील अग्निसुरक्षा, आपत्कालीन तयारी आणि जोखीम व्यवस्थापनावर तांत्रिक सत्रे आणि पॅनल चर्चा घेण्यात येणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 1,302 उमेदवार रिंगणात उतरले असून 3,70,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान मतदानाच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपॅट पावत्या उघड्यावर आढळल्याप्रकरणी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025-26 आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक 12-15 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आला आहे. या स्पर्धेत 16 परिमंडलातील 1160 खेळाडू 8 संघांच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. 20 कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणमध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमरावती परिमंडळाकडे आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. समाजाच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे नवनवीन संशोधन व्हावं तसंच पदवीपासूनच विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण करणं आणि त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात दरवर्षी आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. ऐकूया हा विशेष रिपोर्ट.
आविष्कार ही संशोधन स्पर्धा एकूण 6 विषय गटांमध्ये आणि पदवी ते संशोधक विद्यार्थी अशा 3 स्तरांमध्ये आयोजित केली जात असून या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही विद्यार्थी कुठल्याही गटात सहभागी होऊ शकतो. दरवर्षी विद्यापीठ स्तरीय आविष्कार महोत्सव आयोजित करण्यात येत असतो. यामध्ये महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी प्रथम जिल्हा स्तरावर आणि तिथून निवड झालेले विद्यार्थी विद्यापीठ स्तरावर सहभागी होत असतात. यातून निवडलेल्या 48 उत्कृष्ट प्रकल्पांचा विद्यापीठाच्या चमूमध्ये समावेश होऊन ते विद्यार्थी राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ महोत्सवामध्ये प्रतिनिधित्व करत असतात. विद्यापीठ आविष्कार स्पर्धेनंतर राज्यस्तरीय स्पर्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं दिनांक 12-15 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
राजधानी ढाकामध्ये काल पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर समन्वित सुरक्षा सराव केला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बरखास्त झालेल्या आवामी लीग पक्षानं 13 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित केलेल्या ढाका लॉकडाऊन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सराव करण्यात आला. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच यानं एटीपी 250 अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. जोकोविचनं अथेन्स स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटी याच्यावर 4-6, 6-3, 7-5 अशी मात करून आपल्या कारकिर्दीतलं 101 तर हार्डकोर्टवरचं 72 विजेतेपद पटकावलं आणि हार्डकोर्टवर सर्वाधिक विजेतेपदांचा रॉजर फेडरर याचा विक्रम मोडीत काढला. हवामान. राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची जाणीव होऊ लागली आहे. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यानं आणि पावसासाठी अनुकूल परिस्थिती निवळल्यानं तापमानात झपाट्यानं घट होत आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवसात गारठा आणखी वाढेल आणि थंडी टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सध्या कोरड्या हवेचा प्रभाव असून त्यामुळे आकाश मुख्यतः स्वच्छ राहील पण सकाळ संध्याकाळ तापमानात घट दिसून येईल. विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात किमान तापमान 12-15 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अंगोला भेटीत संरक्षण मत्स्य व्यवसाय आदी विषयांवर सामंजस्य करार. पुण्यातल्या कोरेगाव पार्क आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे. नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातर्फे तेल आणि वायू क्षेत्रातील अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन आणि 12-15 नोव्हेंबर दरम्यान अमरावतीत रंगणार महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.